हा विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकार व्यवस्थापन पदविका हा जो शिक्षणक्रम आहे त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, सहकार व्यवस्थापन पदवी आणि पदविका म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री कोर्स. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सुरू केलेला हा शिक्षणक्रम आहे. त्याच्यामध्ये प्रथमच आपण पुस्तकाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना त्याचा परिचय व्हावा या दृष्टीनं हा एक स्तुत्य असा प्रयत्न या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. आता याच्यामध्ये सहकार व्यवस्थापन पदवी किंवा पदविका शिक्षणक्रमामध्ये MGM 219 हा जो आपण अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्याच्यामध्ये दुसरा जो विषय आहे MGM 219 तो व्यवस्थापन तत्वे आणि कार्य, त्यानंतर सहकारी व्यवस्थापन, नंतर सहकारी प्रशासन आणि सहकारी प्रशासन भाग 2 असे एकूण त्याच्यावर आपण 4 पुस्तकं केलेले आहे. विषयाचं नाव आहे सहकारी प्रशासन व व्यवस्थापन म्हणजे कोऑपरेटिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट. आता या विषयावर सविस्तर माहिती घेताना या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमानुसार कोणते कंटेंट आपण याच्यामध्ये दिलेले आहे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीलाच आपण मॅनेजमेंट, नंतर फंक्शन्स, तत्वे आणि कार्यपद्धती हे ज्याप्रमाणे आपण वाणिज्य पुस्तकाच्या याच्यामध्ये अभ्यासलेले आहेच त्याचप्रमाणे सहकार व्यवस्थापनामध्ये सुद्धा हीच तत्वे आणि हीच कार्य लागू आहेत. विषय जरी बदलला असेल तरी ही जी काही प्रिन्सिपल्स आहे ती मात्र कॉमन आहेत. आता सहकारी प्रशासन किंवा व्यवस्थापन याचा आणखी पुढे जाण्यापूर्वी आपण प्रशासन म्हणजे काय या संबंधीची थोडीशी माहिती घेऊया. न्यूमन या अर्थतज्ज्ञाने, व्यवस्थापन तज्ज्ञ जो आहे हा न्यूमन, त्याची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की व्यक्तीच्या एका समूहाने सामान्य उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता संबंधित व्यक्तीच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करणे, व्यक्तींना योग्य नेतृत्व देणे आणि त्यांच्या प्रयत्नांचे नियंत्रण करणे यालाच प्रशासन असे म्हटले जाते. आणि हे ज्याप्रमाणे व्यवस्थापन शास्त्रामध्ये गृहीत धरलेलं आहे त्याचप्रमाणे आपलं कोऑपरेटिव्ह सायन्स जे आहे सहकार शास्त्र त्याच्यामध्ये सुद्धा यात कोणत्याही प्रकारचा बदल न करता ही व्याख्या त्याला लागू होते. त्यानंतर आपण व्यवस्थापनाची व्याख्या बघूया. आता व्यवस्थापनाची व्याख्या करताना इंग्रजीत आपण त्याला मॅनेजमेंट हा शब्द म्हणतो. जॉर्ज टेरी यांची एक प्रसिद्ध अशी व्यवस्थापनावर व्याख्या आहे. जॉर्ज टेरी त्यांनी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की व्यवस्थापनाला योजना तयार करणे, संघटना निर्माण करणे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे ही कार्ये त्यांनी गृहीत धरून जी व्याख्या केलेली आहे ती लोकांकडून काम करवून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. लोकांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे ही जशी व्याख्या आपण या ठिकाणी गृहीत धरून चालतो आहे त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रसुद्धा हे लोकशाही पद्धतीने चालत असल्यामुळं या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने काम करून घ्यायचं आहे आपल्याला. मग त्या ठिकाणी सेवक असेल, अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल त्यांच्याकडून त्या कामावर नियंत्रण ठेवणे, देखरेख ठेवणे, त्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे, फलनिष्पत्ती त्याच्यातून आपल्याला काय मिळाली यासंबंधी तपासून घेणे, या सर्व बाबी याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये येतात। आता याच्यामध्ये असं वेगळं काय आपल्याला गृहित धरता येईल हे थोडंसं बघितलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये बरेचसे घटक हे समाविष्ट होत असतात। मग त्याच्यामध्ये तुमचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल, MD मॅनेजिंग डायरेक्टर किंवा ज्याला आपण कार्यकारी संचालक म्हणतो तो असेल, प्रशासन अधिकारी असेल, नंतर संस्थेचं संचालक मंडळ असेल, त्यानंतर संस्थेने नेमलेल्या विविध उपसमित्या असेल, त्यांचे अध्यक्ष असेल, सदस्य असेल, हे संपूर्ण व्यवस्थापनाचे घटक आहेत, कारण याशिवाय तुमचा कारभार चालू शकणार नाही। आणि हा जो घटक आहे यासंबंधी त्याच्या कामाची अपेक्षा त्या संस्थेतील संबंधित सभासद व्यक्त करत असतात की मला याच्यापासून काय मिळेल। म्हणजे सभासदांची जी भावना आहे ती ह्या व्यवस्थापन कार्याशी निगडीत आहे किंवा व्यवस्थापनाशी निगडीत आहे, कारण त्याशिवाय त्याला ते पुढचं पाऊल उचलता येणार नाही। कारण सभासदांचे हित सुद्धा व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने निर्णय घेते त्याच्यावर हे अवलंबून आहे। जर संस्थेला ऊर्जितावस्थेत आणायचं असेल, संस्थेचा नफा वाढवायचा असेल, सभासदांना काही बेनिफिट द्यायचे असेल, तर व्यवस्थापन हे कसं पाहिजे, परिपक्व पाहिजे, तो नॉलेजेबल पाहिजे, त्याच्यामध्ये संपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे। ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आपण गृहीत धरून चालतो आणि त्याचप्रमाणे हे सर्व करत असताना त्याला त्याचा जो आर्थिक ताळेबंद आहे त्याच्याकडेही त्याला लक्ष ठेवावे लागतात, जेणेकरून संस्थेला नुकसान होणार नाही। कारण प्रशासन आणि व्यवस्थापन याच्यामध्ये थोडा फरक आहे। व्यवस्थापनाचं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हे संपूर्ण घटक त्याच्यामध्ये समाविष्ट होतात, ते आपलं मॅनेजमेंट ठरवतात, आपली नीती ठरवतात, कार्यरीती ठरवतात, कोणत्या पद्धतीनं आपल्याला हे गेलं तर आपल्याला त्याच्यापासून चांगलं उद्दिष्ट प्राप्त करता येईल किंवा चांगलं ध्येय प्राप्त करता येईल, त्याचप्रमाणे त्याला जोडून प्रशासन ही यंत्रणा कार्य करते। एखादं जर आपण बजेट ठरवलं असेल, अंदाजपत्रक, उत्पन्नाचं म्हणा किंवा खर्चाचं म्हणा, आता उत्पन्नाचं जरी बजेट घेतलं तरी आपल्याला पूर्ण वर्षामध्ये उत्पन्न येणार आहे हे गृहीत धरायचं कसं, तेवढं मिळेलच का उत्पन्न आपल्याला अमुक अमुक व्यवहारापासून, अमुक अमुक बाबीपासून, हे आपल्याला पाहायला पाहिजे। किंवा नुसतंच भरमसाठ अंदाज करून इतकं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा करणे हे योग्य होत नाही, कारण त्या ठिकाणी मग आपल्याला तोटा सहन करावा लागतो आणि जे आपण त्या धंद्यामध्ये गुंतवलेलं भांडवल असते ते सुद्धा पुरेपूर वसूल होत नाही, म्हणजे त्यापासून कोणतेही उत्पन्न। म्हणून प्रशासन हे चुस्त असावं आपण नेहमी म्हणतो, प्रशासन चुस्त असावं म्हणजे संपूर्ण जी निर्णय प्रक्रिया आहे, आपण जे काही वार्षिक सभेमध्ये ध्येय धोरण आखतो किंवा मॅनेजिंग कमिटी असेल, पंच कमिटी असेल किंवा डायरेक्टर ऑफ बोर्ड असेल, याच्यामध्ये जे काय आपण कार्यक्रमाची आखणी करतो त्या कार्यक्रमाची आखणी केल्यानंतर ते चांगल्या प्रकारे आपल्याला राबवता येईल, राबवताना शिस्त असावी, त्याच्यामध्ये फाजील बाजूला असं महत्त्व न देता आपली एकाग्र दृष्टी त्याच्या त्या व्यवहाराकडे असायला पाहिजे। सहकारामध्ये अपेक्षा वेगळी असते, कारण सभासदांना सुद्धा त्याच्यातून नफा पाहिजे असतो, ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो तो त्याला मिळाला पाहिजे, त्याला मिळाला नाही तर तो नाराज होतो। सेवकांचे बोनस त्याच्यावर अवलंबून असतात, जर जास्त उत्पन्न मिळालं तर तो बोनसची अपेक्षा करतो। पदाधिकारी असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल, तर त्याला सुद्धा एक आनंद होतो का नाही, बा आपल्या नेतृत्वाखाली एक चांगल्या रीतीनं हे काम सुरू आहे. जेणेकरून म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की संपूर्ण यंत्रणा याच्याशी निगडीत असते, कोणी एकमेकापासून अलग होत नाही याच्यामध्ये. मग सभासद असेल, कर्मचारी असेल, अधिकारी असेल, संचालक मंडळ असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल किंवा MD असेल, म्हणजे प्रत्येकाचं एक कार्यक्रमाची आखणी आणि दिशा ठरवून दिल्यानंतर त्या दिशेने काम करणे हे सर्व सेवकांचं एक कर्तव्य असते. आणि सभासद हा तर महत्त्वाचा घटक आहे, कारण तो अपेक्षा करतो चांगल्या कामाची. संस्थेच्या याबद्दल एखादी विकृत अशी बातमी वर्तमानपत्रामध्ये आलं तर आपण सभासद लगेच नाराज होतात, नाही बा आपल्या संस्थेबद्दल असं छापून आलं. आज आपण बघतोच आहे बऱ्याचशा बँकांबद्दल, सहकारी बँका त्यातल्या त्यात किंवा सहकारी पतसंस्था असेल, एखादं जर काही घोटाळा उघडकीस आला तर लगेच वर्तमानपत्रामध्ये आल्यानंतर ती बातमी डिपॉझिटर असेल किंवा गुंतवणूकदार असेल तर त्यांच्या रांगा ह्या बँकेसमोर लागतात की आम्हाला आमचे पैसे परत पाहिजे, केवळ एका बातमीमुळं. अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला, आपण या ठिकाणी कोणाचे नाव घेणार नाही कारण तो आपला या ठिकाणी भाग नाही आहे, परंतु असे उदाहरणं टाळायचे असेल तर आपल्याला त्यापासून उदारनीती तर अवलंबावी लागेलच, शिवाय त्यात खोट येणार नाही यासंबंधी तुला आपल्याला जागरूक राहावं लागेल. आता हे प्रशासन आणि व्यवस्थापनाचं याच्यामध्ये जे कार्यभाग आहे, तुम्ही सांगितलं की ध्येय धोरणाची अंमलबजावणी करणे, नंतर जे काही प्रश्न असेल, अंतर्गत प्रश्न असेल, ते सामोपचाराने मिटवणे, त्यानंतर आपण एखादं जर प्रोडक्ट या ठिकाणी काढलं तर त्याचा मार्केट सर्वे करणे, ते मार्केटमध्ये कसं जाईल, त्याला चांगली किंमत कशी येईल, यासंबंधीची आपली भूमिका त्याच्यामध्ये आपल्याला ठेवावी लागणार आहे, जेणेकरून सभासद नाराज होणार नाही, तद्वतच बाहेरचा ग्राहक सुद्धा नाराज होणार नाही, हे या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. आणि त्यानंतर ह्या ध्येय धोरणाची आखणी केल्यानंतर मग आपण येतो ज्या ज्या काही क्रांत्या झाल्या, अनेक क्रांत्या झाल्या, आपण फ्रेंच राज्यक्रांती पाहतो, रशियन राज्यक्रांती पाहतो, किंवा मग नंतर आपण नवीन आर्थिक धोरणाचा पुरस्कार केला त्याच्यानंतर झालेले बदल पाहतो. हे तर आता फ्रेंच आणि रशियन क्रांती हे जाऊ द्या, परंतु सन 1991 जेव्हा आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, मुक्त स्पर्धेमध्ये भारताने उडी घेतली, तेव्हा फार मोठी एकंदरीत चलबिचल याच्यामध्ये झाली. ठीक आहे की कंपन्या किंवा इतर जे काही उद्योग असतात मोठमोठे उद्योगपतींचे, त्याच्यावर फारसा परिणाम होणार नाही, परंतु सहकारी संस्थेला जर यांच्याशी स्पर्धा करावी लागेल तर फार मोठा त्याच्यामध्ये, कारण सहकारी संस्थेजवळ तेवढी ताकद नसते मार्केटमध्ये उतरण्याची. कारण आधीच आपण 1904 सहकारी कायद्यानुसार आपण त्याचे ज्युरिसडिक्शन म्हणजे जे आपण लिमिट म्हणतो ते मर्यादित केलेले आहे, तर प्रत्येक आपण सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र वाटून दिलेलं आहे, त्या कार्यक्षेत्राबाहेर त्याला व्यवहार करता येत नाही. ठीक आहे, अलीकडे आपण नागरी बँकांच्या शाखा वगैरे त्याचा विस्तार झाला, महाराष्ट्रामध्ये भरपूर झाला, भारतामध्ये काही हे झाल्या, पतसंस्था विस्तारत आहेत, खरेदी विक्री सहकारी संस्था आहेत, या संस्थांचं जरी आपण पाहिलं तर ते कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळं त्यांना फारसा मार्केटला स्कोप नाही. परंतु आता शासनाचंही धोरण बदललेलं आहे सहकारी संस्थांच्या बाबतीत, त्यांनीसुद्धा असं सांगितलेलं का नाही आता तुम्हाला तुमचा मार्ग, कारण आता तुम्ही गव्हर्नमेंट फंड्सवर निधीवर अवलंबून राहू नका, तुम्हाला तुमचे सोर्सेस हे आता निर्माण करता आले पाहिजे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वसामर्थ्यावर उत्पन्न मिळवण्याचे जे काही माध्यम असेल ते आपण शोधून काढले पाहिजे. हा सर्व हा संपूर्ण बदल आता अलीकडच्या काळामध्ये होत आहे. सहकारी संस्थांनी सुद्धा व्यावसायिकता आणावी अशा प्रकारची भूमिका याआधीचे जे आपले धनंजयराव गाडगीळ म्हणा किंवा अलीकडचे जे एक नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते मॉन्टिंग सिंग अहलुवालिया किंवा डॉक्टर मनमोहन सिंग यांचंसुद्धा तेच म्हणणं होतं की नाही, आपल्याला आता याच्यामध्ये स्पर्धेमध्ये टिकाव धरण्यासाठी आपण आपलं खंबीर असायला पाहिजे, त्यासाठी नेतृत्व खंबीर पाहिजे, कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तप्रियता पाहिजे, सभासदांमध्ये जागरूकता पाहिजे, आजूबाजूला काय चाललं आहे याबाबतची आपल्याला ती जाणीव ठेवली पाहिजे. ह्या संपूर्ण गोष्टी सहकारी संस्थेच्या नफावृद्धीला कारणीभूत ठरू शकतात. आणि अभ्यासक्रमामध्ये आपण हे मुद्दाम जी पार्श्वभूमी याची घेतो त्याचं कारण हेच आहे की कुठल्या सोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला पुढं जाता येईल आणि त्या दृष्टीनं आपली सहकारी संस्था अर्थक्षम आणि कार्यक्षम कशी करता येईल हे आपण याच्यामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे. मग व्यवस्थापन शास्त्र आणि याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी आपापली मतं मांडलेली आहे, त्याचा आपल्याला या ठिकाणी जास्त खोलात जाऊन विचार करण्याची गरज नाही. आणि मग आपण येतो आहे व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, कारण ही प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ही कॉमन असतात. त्याच्यामध्ये काही बाबा सहकाराची तत्वे वेगळी आहे आणि कुठल्या आणखी उद्योग व्यवसायाची वेगळी आहे किंवा कंपनीची वेगळी आहे असं काही आपल्याला म्हणता येत नाही, कारण जी तत्वे व्यवस्थापनाची निर्धारित झालेली आहेत तीच तत्वे आपण सहकारामध्ये लागू केली आहेत. आणि ही तत्वे सहकारामध्ये लागू केल्यानंतर या तत्वांचा अभ्यास आपल्याला थोडंसं सविस्तरपणे पाहावं लागेल. आणि हेनरी फेयॉल म्हणून आहे, त्यांची ही तत्वे फार प्रसिद्ध आहे. हेनरी फेयॉल ही जी व्यवस्थापन शास्त्राची तत्वे आहे याच्यामध्ये तो एक तज्ज्ञ समजला जातो आणि त्याप्रमाणे त्यांनी जी तत्वे दिलेली आहेत ती एकूण 14 तत्वे आहेत. आणि 14 तत्वेमध्ये पहिले जी तत्व आहेत ती म्हणजे श्रम विभागणी, अतिशय महत्त्वाचा भाग आहे, डिव्हिजन ऑफ लेबर, श्रम विभागणी. कारण जर कामाचा व्याप मोठा असेल तर एक व्यक्ती करू शकत नाही, म्हणून आपण त्याला डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो. कामाचं विकेंद्रीकरण करणे, केंद्रीकरण न करता त्याचं विकेंद्रीकरण करणे आणि सर्वांना त्याची जबाबदारी पटवून देऊन त्याप्रमाणे ते काम करून घेणे, म्हणजे हे विकेंद्रीकरणाची जी संकल्पना आहे ती ह्या श्रम विभागणी या तत्वाशी निगडित आहे. त्यानंतर आपण येतो आहे अधिकार व जबाबदारी, कारण अधिकार म्हटलं की जबाबदारी आलीच, कारण अधिकार आणि जबाबदारी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या अधिकारासाठी भांडतो त्याचप्रमाणे जबाबदारी सुद्धा एक फिक्स केलेली असते की नाही हे तुझ्या ऑथॉरिटीतलं काम आहे आणि ह्यात ही संपूर्णपणे ही जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे आपण म्हटलं की श्रम विभागणी ही ज्याला त्याला आपण वाटून दिलं तर त्याप्रमाणे त्या डायरेक्शनने त्यांनी गेलं पाहिजे आणि आपलं हे काम सक्षमपणे कसं करता येईल, मॅन पॉवरचा कमीत कमी उपयोग करून सहकारी संस्थांचं आर्थिक सक्षमीकरण कसं करता येईल ही भूमिका सहकारामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थापनांनी त्यांनी तत्वे सांगितलेली आहे, परंतु आपलं जो सहकारी व्यवस्थापन आहे किंवा सहकारी संस्थांमध्ये आपण व्यवस्थापन तत्वाचा जो अंमल करतो आहो तो अंमल आपला सर्वव्यापी असला पाहिजे. एकाशी निगडीत राहून चालणार नाही, कारण त्याला सर्व कारण शेवटी कायद्यांनी संपूर्ण जबाबदारी, सामूहिक जबाबदारी यश आणि अपयशासाठी सहकारी संस्थांवर टाकलेली आहे. ज्याप्रमाणे यश आपलं सर्वांचं आहे त्याचप्रमाणे अपयश सुद्धा सर्वांचं आहे. म्हणजे सहकारी संस्थेला नफा झाला तर आपण असं म्हणतो की नाही आम्हाला आता याची नफा वाटणी झाली पाहिजे, आणि तोटा झाला तर मग तो ताळेबंदात टाकायला पाहिजे. मग तोट्याला आपण काही हिस्सेदार राहू नये. जर सहकारी संस्थेला नफा झाला असेल आणि जर आपण त्याची नफ्याची मागणी करत असेल, वाटणी करत असेल, तर मग तोट्यातही तुम्ही सहभागी व्हा, कारण सहकारी संस्थेचं हे ब्रीद आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कायद्यामध्ये थोडाफार फरक असेल त्याच्यामध्ये, ते गृहीत धरला नाही आपण त्याच्यामध्ये, तो आपण तोटा म्हणजे याला देणे बाजूला दाखवतो, तर हा भाग वेगळा. परंतु मग जे आपलं कॉपरेटिव्ह प्रिन्सिपल आहे त्याच्या अगेन्स्ट हे जाते, सहकारी जे तत्व आहे किंवा त्याची नैतिकता आहे ते त्याच्या बाजूला जाते. जसं आपण एखादं पाहिलं की बा सहकारी भांडणार आहे, मग सहकारी भांडाराचे जे सभासद असेल, बाहेरचे तर व्यवहार करतात ते, परंतु सहकारी भांडाराचे जर सभासद असेल, त्या सभासदांनी त्या संस्थेशी व्यवहार केलाच पाहिजे, तरच ती संस्था नफ्यात येईल. सभासदांनी व्यवहारच केला नाही तर मग ती तोट्यात गेल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्यामध्ये जर्मनीमध्ये ह्या ग्राहक सहकारी संस्था फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि जर्मनीचं उदाहरण सांगायचं झालं तर जर्मनीमध्ये असं आहे की त्या ग्राहकांनी त्या संस्थेशी व्यवहार केलाच पाहिजे, आणि जितक्याप्रमाणे तो व्यवहार करेल, 50,000 करेल, 1,00,000 करेल, 2,00,000 करेल, ज्या रकमेत त्यांनी व्यवहार केला असेल त्या रकमेच्या व्यवहाराच्या प्रमाणात त्याला ते डिव्हिडंड वाटप होते. म्हणजे आता याच्यात कसं आहे, आता कोणीच व्यवहार केला नाही त्याला सारखा डिव्हिडंड मिळतो, आणि ज्यांनी व्यवहार करू नये त्याला जर तेवढाच मिळाला तर तो सॅटिस्फॅक्शन त्याचं होत नाही. तर हे या ठिकाणी म्हणजे हे जे दुसरं जे आपण तत्वाबद्दल हे केलेलं आहे, अधिकार आणि जबाबदारी, हे अतिशय महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला जागरूकपणे पाहावं लागेल अधिकार आणि जबाबदारी. ज्याप्रमाणे सभासदांचे कर्तव्य आहे त्याचप्रमाणे त्याची जबाबदारी आहे. जसं अधिकाऱ्याची आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टरची आहे त्याचे अधिकार आहे, त्याची जबाबदारी आहे. संपूर्ण या लोकांचं कार्यक्षेत्र असं ठरवून दिलेलं आहे की तुम्हाला अधिकार दिले पण त्या अधिकाराप्रमाणे तुमच्यावर ती जबाबदारी आलेली आहे. तर हा झाला दुसरा त्याच्यातला हे दुसरं तत्व झालं. नंतर डिसिप्लिन तर अतिशय महत्त्वाचं आहे, कारण शिस्त असल्याशिवाय त्या कामालाही शिस्त येत नाही, गती येत नाही. शिस्त असली म्हणजे गती येते कामात, वेग येतो. आणि शिस्त ही स्वतःहून अंगी बांधवायची असते, ही कोणाला सांगून येत नाही. मी सांगितलं का तुम्ही शिस्तीचं पालन करा, नाही असं नाही. आता ऑफिसमध्ये आपण बघतो आहो की बऱ्याचशा ठिकाणी आपण त्याला ऑटोमॅटिक अशा मशीन्स आपण लावलेल्या आहे अटेंडन्स रजिस्टरच्या बाबतीत, अटेंडन्सच्या बाबतीत. त्या ठिकाणी आपण वेळेवर आलो त्याची बरोबर नोंद होते, बाहेर गेलो त्याची नोंद होते. तर हे जे काही आता हे नवीन कन्सेप्ट आपल्या याच्यामध्ये येत आहेत. म्हणजे पूर्वी तशा प्रकारे काही नव्हतं, परंतु ही एक शिस्तच आहे, शिस्त लावण्याचा हा प्रकार आहे. आणि शिस्त आपण कशासाठी लावतो की त्याच्यामध्ये आपलं टाईम सेव्हिंग व्हावं, वेळेची बचत व्हावी, हा महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये. आणि वेळेची बचत झाली तर आपल्याला आणखी कामाला पुरेसा असा वेळ मिळू शकतो, म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये. नंतर युनिटी ऑफ कमांड, आदेशातील एक वाक्यता, म्हणजे हुकुम देणारा एक पाहिजे. आपण म्हणतो की हिटलर हा हुकुमशहा होता, परंतु तसं नाही, पण त्याचाच हुकुम मानणार ना लोक. त्याचा प्रभाव आणि त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं देशहिताची भावना, राष्ट्रभावना त्याची जागृत करणं, त्याच्यानंतर आपला देश हा सर्वश्रेष्ठ आपल्या जगामध्ये ठरावा ही भावना त्याची, त्याचप्रमाणे सहकारी संस्थेमध्ये आपली संस्था आदर्श ठरावी, एक आदर्श संस्था गणली जावी, चांगल्या प्रकारचं नफा मिळवावा, लोकांनी आपल्याला चांगलं बनावं, कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घ्यावी, आणि आज्ञेचं पालन करावं. त्याच्यामध्ये आज्ञेचं पालन करत असताना एक वाक्यता असायला पाहिजे, अनेक आज्ञाधारक त्याच्यामध्ये नसावे, अनेक आज्ञा देणारे नसावे, अनेक आज्ञा देणारे नसावे. एक चालकांवरती जे नेतृत्व आहे ते आपण त्याला म्हणतो की त्याची, आणि आज्ञा देणाऱ्यामध्येही सक्षमता असावी, त्याच्यामध्ये ती कार्यक्षमता असावी. नाही त्यांनी नुसतं आज्ञा देत सुटावं आणि लोकांनी फॉलो करायचं, नाही, त्याच्यामध्ये सुद्धा ती एक क्वालिटी असायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर मग आपण येतो आहे संचालनातील एक वाक्यता, युनिटी ऑफ डायरेक्शन. म्हणजे कामाचं जे आपण संचालन करतो किंवा जे आपल्याला काम ठरवून दिले जाते त्याचं हे संचालन कसं केलं पाहिजे, का पुढं आपल्याला वार्षिक साधारण सभेला तोंड द्यावं लागते, त्यांच्यासमोर आपल्याला जे काही आपल्याला चांगले निर्णय घेतले असेल ते सभासदांसमोर आणावे लागतात, चूक झाली असेल, ऑडिटमध्ये काही दुरुस्त्या गैरदुरुस्त्या वगैरे निघाल्या असेल किंवा काही त्याच्यात गैरकारभार निदर्शनास आले असेल तर त्यालासुद्धा आपण जबाबदार असतो. म्हणजे हे संपूर्ण ही जी जबाबदारी आहे तर ही जबाबदारी पार पाडत असताना ही जी व्यवस्थापनाची कार्य आहे ही अतिशय आपल्याला त्याचा अभ्यास करून ती आपल्या याच्यामध्ये अवलंबिण्यात आली पाहिजे. त्यानंतर आपण येतो व्यक्तिहिताऐवजी सामूहिक हिताला प्राधान्य. अर्थात सहकारी संस्थेचं हे ब्रीदच आहे, कारण तो सभासदांसाठी ही संस्था काम करत असते, त्याच्यामुळं एक समूह भावना त्याच्यामध्ये असते की ही संस्था माझ्यासाठी नाही आहे. संचालक मंडळी आपले निर्णय बरोबर घेतो, अधिकारी निर्णय घेतो की ह्या संस्थेला जर चांगल्या प्रकारचं यश मिळालं तर हे सभासदांचं यश आहे आणि सभासदांना त्याच्याप्रति आपल्याला जबाबदार धरल्या जाते हे त्याला माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की एक सामूहिक हिताला आपण प्राधान्य, म्हणूनच ते आपण मगाशी म्हटलं की जी डिव्हिडंडची जी संकल्पना आहे ती त्याला आपण धरून गृहीत धरलेली आहे. म्हणजे लाभांश वाटपाची ही एक सामूहिक हिताला आपण प्राधान्य देतो त्याच्यामध्ये. नंतर मग येतो आहे आपण सातव्या तत्वाकडे, न्याय वेतन म्हणजे योग्य वेतन किंवा जस्टिफिकेशन ज्याच्यामध्ये होईल कर्मचाऱ्यांचं किंवा सॅटिस्फॅक्शन होईल अशा प्रकारचं त्याला वेतन मिळालं पाहिजे. आता या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं तर मिनिमम वेजेस ॲक्ट वगैरे असतात त्याच्यामध्ये, त्याचंही आपण हे घेतो. फॅक्टरीज ॲक्ट असतात त्याच्यामध्ये आपण कर्मचाऱ्यांना कॉम्पेन्सेशन ॲक्ट म्हणून लागू आहे तो आपण देतो त्याला काही दुखापत झाली असेल तर. अर्थात सहकारी क्षेत्रामध्ये समान वेतन हा जो एक मुद्दा व्यवस्थापन तत्वाचा आहे तो आपण गृहीत धरलेला आहे, परंतु सहकारी संस्था ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळं किंवा त्यांच्याजवळ पुरेसं असं भांडवल नसल्यामुळं, वर्किंग कॅपिटल ज्याला आपण खेळते भांडवल म्हणतो, शेअर कॅपिटल म्हणतो भाग भांडवल, किंवा गव्हर्नमेंटकडून जे काही मॅनेजेरियल सबसिडी मिळते व्यवस्थापकीय अनुदान, तर ते फार अपुऱ्या प्रमाणामध्ये मिळते. मॅनेजेरियल सबसिडीसुद्धा दिली जाते, ती वेतनामध्ये आपण खर्च करतो, व्यवस्थापकीय अनुदान त्याला आपण म्हणतो, ते सुद्धा आपण शासनाकडून दिले जाते. आणि म्हणून सहकारी संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना वेतन देताना पुरेसे जरी पगार नसले किंवा काही ठिकाणी असूही शकतात असं नाही, परंतु काही ठिकाणी आर्थिक पुरेशा आर्थिक अडचणीमुळे तो भाग आपल्याला गृहीत धरता येत नाही, तरी पण त्याच्यामध्ये सहकारी संस्थेमधला कर्मचारी किंवा अधिकारी असा आहे की त्याला कमी वेतनामध्ये अधिक सॅटिस्फॅक्शन मिळते. म्हणजे वेतन कमी घेतो परंतु त्याला त्याच्यातून भरपूर समाधान मिळते. याचं कारण असं आहे की तो असं समजतो की ही माझी संस्था एकट्याची नाही, ही सभासदांची आहे आणि सभासदांना जो आपण न्याय देणार आहो तो न्याय त्यांना सारख्या प्रमाणामध्ये मिळाला पाहिजे, तेव्हा त्याला त्याच्यामध्ये सेवकाला किंवा अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये जास्त सॅटिस्फॅक्शन असते वेतनापेक्षा. हा एक महत्त्वाचं सहकारी संस्थेमध्ये हे तत्व हे जे तत्व आहे लागू आहे. नंतर केंद्रीकरण तर सहकारामध्ये नाहीच आहे, कारण आपण नेहमीच डिसेंट्रलायझेशनची भूमिका घेतलेली आहे. केंद्रीकरण सहकारी संस्थांमध्ये दिसणार नाही, तुम्ही कुठे कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये जा ते ठिकाणी विविध पदं निर्माण करण्यात आलेली आहे, विविध अशी पदांची साखळी तयार केलेली आहे ज्याला आपण चेन म्हणतो, प्रत्येकावर जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहेत. आता या कुठले गोकुळ आपण कोल्हापूर जिल्ह्याचं दूध उत्पादक सहकारी संघ होता आम्ही 7-8 मार्चला तिथंच होतो आम्ही कोल्हापूरला, त्या ठिकाणी आम्हाला कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी संघ पाहायला मिळालं आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाला भेट देताना मी जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी गेलो होतो तिथं आणि आता जाऊन आलो, परत मार्चमध्ये, आणि आधी 15-20 वर्षापूर्वी मी जाऊन आलो. इतका जमीन आसमानचा त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे की पूर्वी आम्हाला कुठेही आतमध्ये जाऊ द्यायचं, काही त्याच्यामध्ये सॉक्स असे वापरायचे नाही, किंवा संरक्षण याच्या दृष्टीनं काही मास्क असे वापरायचे नाही, किंवा कुठे कुठे फिरलं तरी चालत होतं. हे बाबा दूध पा संघच पाहायला आले आता कुठेही आपलं फिरा, चपला घालून फिरा, जोडे घालून फिरा, असं काही नियंत्रण त्यावेळेस नव्हतं 20-25 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो जायचं पाहुण्याचं. पण आता तसं नाही, आता संपूर्ण सिस्टमॅटिकली ऑटोमायझेशन झाल्यामुळं तुम्हाला आता कुठे जाता येत नाही. तुम्हाला एकतर ते दृश्य दिसेल तर ते काचाच्या पडद्यामधून, तुम्ही बघा काय चाललं आहे, पॅकिंग कसं होते त्याचं, मग जे चीज आणखी काही जे बाय प्रॉडक्ट्स आहे ते कसे होते, ते संपूर्ण तुम्हाला त्याच्यामधून दाखवले जातात, तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये. तर इतका हा फरक त्याच्यामध्ये बराचसा पडलेला आहे. मग दूध जर दुधाचं उत्पादन जर एक्सेस असेल तर त्याचं मग काय करायचं, बाबा बाय प्रॉडक्ट निर्माण करायचे, बटर आहे, चीज आहे, किंवा इतर प्रकारचे, मग श्रीखंड आहे ते प्रसिद्धच आहे कोल्हापूरला. तर अशा प्रकारची आता ट्रेंड हा आपल्या याच्यामध्ये सहकारी जे उद्योग आहे मोठमोठे, मग तुमचं स्पिनिंग मिल असेल, सुतगिरणी असेल, साखर कारखाना असेल, दूध उत्पादक संघ असतील, अशा याच्यामध्ये सिस्टमॅटिक ऑटोमायझेशनचा जास्त प्रमाणामध्ये आता वापर होता, आणि तो केलाच पाहिजे, करणं आवश्यक आहे. नंतर मार्केटिंगचं त्यांचं स्वरूप बघितलं पाहिजे. मार्केटिंग आता जबरदस्त असेल, संपूर्ण ब्रँड हा गोकुळ ब्रँड म्हटलं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे अमूल आहे, अमूल हे सुद्धा कोऑपरेटिव्हचं प्रोडक्ट आहे. जे गुजरातला अमूल आहे, आनंद मिल्क युनियन आनंद मिल्क कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेड, ही कोऑपरेटिव्हमधली संस्था आहे. अमूल त्याचं नाव आहे आद्याक्षर घेऊन. त्याचप्रमाणे गोकुळ आहे तुमचं, त्याचप्रमाणे महानंद आहे, असे बरेचसे ब्रँड त्यांनी आपले प्रस्थापित केले ह्याच्यासाठी की बा नाही आपणही त्याच्यामध्ये आता मार्केटमध्ये जर आपल्याला सक्षम व्हायचं असेल तर मग तुम्हाला या गोष्टी निश्चितपणे साध्य कराव्या लागतील. आणि म्हणून या ठिकाणी केंद्रीकरणाची संकल्पना सांगितली की सहकारामध्ये हे केंद्रीकरण नाहीच आहे, ते लोकांवरती कारभार असल्यामुळं त्याचं जास्तीत जास्त आपण विकेंद्रीकरण केलेलं आहे. त्यानंतर मग आपण येतो आहे अधिकारांची साखळी. एक ट्रेंड ठरलेला आहे की कशाप्रकारे त्याची यंत्रणा असावी, मग CEO असेल, मग त्याचं असिस्टंट CEO असेल, त्याच्या हाताखाली आणखी एखादा ऑफिसर असेल, मग त्याच्याखाली सिनियर क्लार्क, ज्युनियर क्लार्क, असे वेगवेगळे अकाउंट्स असेल, तर त्यामध्ये सुद्धा एक फायनान्स ऑफिसर असेल, अकाउंट्स ऑफिसर असेल, त्याच्याखाली एक असिस्टंट असेल, नंतर त्याला स्टाफ, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्याचप्रमाणे तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असेल, मग सहाय्यक, मग त्याच्याखाली असे. तर हे तर कोणत्याही यंत्रणेमध्ये आज आवश्यकच आहे, कारण जेवढा तुमचा कारभार मोठा तेवढ्या तुमची कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त असते, आणि त्याप्रमाणे त्याचं संपूर्ण जे एक खाते वाटप असते, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला जेवढे काही लोक पाहिजे असतात ते सर्व त्यांनी दिले पाहिजे, हा सर्व भाग त्याच्यामध्ये आहे. आणि तो त्याची जी क्रमव्यवस्था आहे ती तशी प्रत्येकावर जबाबदारी ठेवून त्याची जी चेन आहे ती तशी आपण तयार केली पाहिजे. समानता, इक्विटी, कर्मचारी प्रशिक्षण आणि प्रेरणा, आता ही तीन तत्वे आहे. समानता म्हणजे काय, त्याच्यामध्ये साधारणपणे आपण असं म्हणतो की इक्विटी असायला पाहिजे, तिथं भेदभाव नको, काही नको, स्त्री पुरुष भेदभाव आहे बुवा, किंवा आणखी काही कास्टिझम आहे, अशा प्रकारचं सहकारी संस्थेमध्ये आपण ठेवत नाही. प्रत्येकाला आपण सहकारी संस्थेमध्ये सभासद घेतानाच असं आहे आपलं की ओपन अँड व्हॉलेंटरीली मेंबरशिप, म्हणजे ओपन म्हणजे कसं, खुले सभासद आणि स्वयंस्फूर्तीचे सभासद. खुलं सभासद आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची भेदभाव आपण ठेवत नाही की बा हा अमुक आहे तो तमुक आहे, अमुक धर्माचा आहे, अमुक जातीचा आहे, अशा प्रकारची भेदभाव त्याच्यामध्ये चालत नाही, याला म्हणतो आपण समानता. त्याचप्रमाणे कारभार सोपवताना सुद्धा सभासदांमध्ये सुद्धा आपण कुठेही असो त्याला आपण सभासदत्व देतो. व्हॉलंटरी मेंबरशिप, त्याच्यावर आपण सक्ती पण करत नाही. स्वयंस्फूर्तीनं जर तुला सभासद व्हायचं असेल तर तू या सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचं कंपल्शन त्याच्यामध्ये नाही. आणि नंतर मग कर्मचारी प्रशिक्षण आणि प्रेरणा. प्रशिक्षण तर याच्या आधी आपल्या आपण प्रास्ताविकामध्ये त्याचा उल्लेख केला आहे की प्रशिक्षण का आवश्यक आहे, प्रशिक्षणातून काय साध्य होते, प्रशिक्षणातून त्याच्यामध्ये त्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी झाल्यानंतर त्या संस्थेला कसा फायदा मिळतो, संस्थेची आर्थिक दृष्टीने कशी उन्नती होते, त्याचा व्यवहार कसा वाढतो, हे केवळ प्रशिक्षण त्याच्यामध्ये आहे. मॅनपावर डेव्हलपमेंटचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यबळ विकास आणि प्रशिक्षण ह्या एकूण एकच भाग आहे त्याच्यामध्ये. आणि तो नसेल तर त्याच्यामध्ये मग आपल्याला बरंचसं अज्ञानापायी आपण आपली सहकारी संस्था तोट्यात घालतो. म्हणून प्रशिक्षण हे अतिशय एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि शेवटी प्रेरणा आणि संघभावना, म्हणजे मोटिवेशन त्याला दिलं पाहिजे. कर्मचारी अधिकारी असेल, चांगलं काम असेल तर त्याला इन्क्रीमेंट द्यावं, प्रमोशन द्यावं, बढती द्यावी, किंवा मग आणखी त्याला प्रेरक लाभ, मोटिवेशन किंवा बोनस वगैरे, हे सर्व त्याच्यात आपण जसं इतर उद्योगामध्ये आहे त्याचप्रमाणे सहकारातही आहे. कमी जास्त फरक असेल त्याच्यामध्ये, परंतु ही भावना मात्र सहकारी संस्थांनी आणि ठेवतातही याने. त्याच्यानंतर युनिटी त्याच्यामध्ये पाहिजे. संघभावना ज्याला आपण म्हणतो ती सभासद असेल किंवा अधिकारी कर्मचारी असेल, संचालक मंडळ असेल किंवा आणखी बाहेरचा कोणताही घटक असेल, त्याच्यामध्ये आत्मीयतेची भावना हा एक फार महत्त्वाची बाब आहे. तुम्ही जर एखादं कोणतंही प्रोडक्ट लॉन्च केलं, कोणतंही प्रोडक्ट, आता समजा अमूल आहे किंवा गोकुळ आहे किंवा महानंद आहे, आपण टी व्हीवर जाहिराती पाहतो, त्या जाहिराती तयार करणारे जे हे असतात ते अतिशय तल्लक बुद्धीचे असतात. आणि ते संपूर्ण त्या प्रॉडक्टची एखादी जाहिरात करायची म्हटलं म्हणजे नुसती ते स्टुडिओमध्ये बसून जाहिरात करत नाही, तर त्याचा मार्केट सर्व्हे घेतात. मग सभासदाला ह्या प्रॉडक्टबद्दल काय वाटते बाबा, त्याच्याबद्दल काय वाटते, मग त्याची त्याचं कॉस्ट तर जास्त नाही ना, सभासदांना परवडेल असं आहे का, तर हे संपूर्ण सांघिक कार्याचं हे लक्षण आहे. म्हणजे सर्वांशी सल्लामसलत करून मग ते जाहिरातीचं एखादं हे असेल ते आपण ठरवतो आणि त्या दृष्टीनं मग ही आपण कार्याची आखणी करतो. म्हणजे अशी ही एकूण 14 कार्य ज्याप्रमाणे विविध कार्याला सुद्धा आपण गृहीत धरतो, त्याचप्रमाणे सहकारी संस्थांच्या कारभारामध्ये सुद्धा ही व्यवस्थापनाची 14 कार्य अतिशय महत्त्वाची मानली गेली आहेत. आता आपण व्यवस्थापनाची कार्य समजावून घेतल्यानंतर हीच व्यवस्थापनाची कार्य सहकारी संस्थांशी कशी निगडीत आहे या दृष्टीनं आपण बरेचसे याच्यावर विचार मंथन केलेलं आहे. आणि मग आता पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरं त्याच्यावरच आणखी एक दुसरं एक भाग त्याच्यामध्येच आहे, तो म्हणजे सहकारी व्यवस्थापन. हे भाग दुसरं आहे पण याच्यामध्ये आपण थोडंसं काय केलं आहे की ह्या दुसऱ्या याच्यामध्ये आपण त्याला आपण सहकारी संस्थेशी जे काही अंतर्घटक घटक असतात आणि जे बाहेरच्यावरही परिणामकारक असतात, एक म्हणजे फायनान्शियल, त्याला आपण वित्तीय व्यवस्थापन म्हणतो. म्हणजे व्यवस्थापनाशी हा निगडीत आहे. त्याच्यानंतर आपण सेवक व्यवस्थापन आहे, व्यक्ती व्यवस्थापन आहे, वस्तू आणि साधन सामग्रीचे व्यवस्थापन आहे, नंतर कार्यालयीन व्यवस्थापन आहे, नंतर कार्यालयीन पत्रव्यवहार आहे, नंतर वार्षिक अहवाल तयार करणे किंवा अहवालाची मांडणी कशी करणे हा भाग त्याच्यामध्ये येतो. त्यानंतर एक महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी संस्थांच्या सभा. सभा कशा रीतीने संचालन करायचं हाही व्यवस्थापनाचाच भाग आहे. संचालनाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. आणि सभा वृत्तांत आणि सभेसंबंधी कायदेशीर तर म्हणजे सभा झाल्यानंतर त्याचं प्रोसिडिंग कसं लिहायचं नोंदवहीमध्ये ते सुद्धा हा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. तर हे आपण आता एक 15-20 मिनटामध्ये आपण समजावून घेऊ. म्हणजे यामध्ये आपण सहकारी व्यवस्थापनावर जे एकूण 4 पुस्तकं आहे त्या 4 पुस्तकांपैकी 2 पुस्तकामधला हा संपूर्ण विषय आपल्याला या ठिकाणी क्लिअर होतो. आता बघा, आता वित्तीय व्यवस्थापनामध्ये फायनान्शियल आपल्याला माहीतच आहे की सहकारी संस्थांचे जे आपण पत्रकं तयार करतो फायनान्शियल स्टेटमेंट्स, त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे परिपत्रक असतात ते म्हणजे एकतर जमा खर्च पत्रक, ज्याला आपण रिसीट अँड पेमेंट स्टेटमेंट म्हणतो, दुसरं उत्पन्न व खर्चाचं पत्रक इन्कम अँड एक्सपेंडिचर, आणि काही संस्थांमध्ये जर व्यवहार होत असेल मोठमोठे तर त्याला ट्रेडिंग व्यवहाराचं स्टेटमेंट म्हणजे व्यवहार पत्रक ट्रेडिंग हे स्टेटमेंट ते याच्यामध्ये व्यापारी पत्रक आपण त्याला म्हणतो ते सुद्धा एक होतं त्याच्यामध्ये व्यापारी पत्रक. त्यानंतर आपण येतो मग ताळेबंदावर म्हणजे बँकेचं जे एकूण आपलं सहकारी वर्ष जसं गव्हर्नमेंटचं वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आहे त्याचप्रमाणे सहकारी संस्थांचं वर्षसुद्धा 1 ते 31 मार्च आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. तर या वर्षाचे संपूर्ण आर्थिक हिशेबाचं पत्रकं आपण तयार करतो आणि तशी कायदेशीर तरतूद आहे ती केली पाहिजे, ती सभेसमोर मांडली पाहिजे, ती मंजूर केली पाहिजे आणि ती वार्षिक साधारण सभेत वाचून दाखवली पाहिजे. ऑडिटसाठीसुद्धा ही परिपत्रकं ही आर्थिक पत्रकं आवश्यक आहे, त्यांनासुद्धा ही आपण सादर केली पाहिजे वित्तीय. आणि त्याच्यातून मग आपल्याला हे कळून येते की आपली संस्था आर्थिक शिस्तीच्या बाबत बरोबर कारभार करते आहे किंवा नाही. प्रत्येक यालाच आपण करत नाही परंतु साधारणपणे 3-3 महिन्याची आपण ताळेबंद तयार करतो याच्यासाठी किंवा आपण कुठं आहो आज कुठं आहो आपली वाटचाल बरोबर त्याप्रमाणे चालू आहे किंवा नाही. त्यानंतर जर काही त्याच्यामध्ये काही असे व्यवहारात काही गैरव्यवहार आढळले किंवा काही आपण दिलेले चेक जमा झाले नाही आलेले चेक वटल्या गेले नाही तर त्याचंसुद्धा एक समायोजन पत्रक आहे ज्याला आपण बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणतो ते सुद्धा आपण तयार करून ते आर्थिक व्यवहार तसे काही चूक झाली आहे का त्याच्यामध्ये ते सुद्धा आपण शोधून काढलं पाहिजे. म्हणजे हे झालं वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत. आता सेवक व्यवस्थापन मॅनपॉवर मॅनेजमेंट, तर हे तर अतिशय महत्त्वाचं आहे कारण संपूर्ण संस्था ही मनुष्यावर अवलंबून आहे. त्याचं एक त्याच्यामध्ये 3 गोष्टी सेवक व्यवस्थापनामध्ये आपण लक्षात घेतल्या पाहिजे ज्याला आम्ही ॲटिट्यूड म्हणतो म्हणजे त्याची वर्तणूक वागणूक, स्किल कौशल्य, यस कौशल्य त्याचं कसं आहे, आणि नॉलेज म्हणजे ज्याला आपण आम्ही इंग्लिशमध्ये त्याला ASK आस्क असं म्हणतो. आस्क ए म्हणजे ॲटिट्यूड, एस म्हणजे स्किल आणि के म्हणजे नॉलेज. कोणत्याही संस्थेमध्ये मग ती सहकारी असो खाजगी असो आणखी कुठलीही असो त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी त्या मॅनपॉवर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. नुसतंच आपला रेबेडोक्याचा माणूस आणून बसवला आणि संस्थेचा कारभार त्याच्यावर सोपवला तर त्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. वर्षाच्या शेवटी तुमच्या हाती झिरो भोपळा येणार आणि मग सभासद नाराज होणार. तर म्हणून जी क्वालिटी आपल्याला पाहिजे सहकारी संस्था चालवताना, तो आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याच्या जो ASK याच्याखाली आपण काम करू शकतो. म्हणजे त्याचं ॲटिट्यूड, वर्तणूक, वागणूक चांगली पाहिजे. नुसतं वर्तणूक वागणूक चांगली असून उपयोग नाही, तर त्याला स्किल पाहिजे, नॉलेज पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. हे दोन्ही नसेल तर नॉलेजही नसेल तर मग काही उपयोग नाही ना. म्हणजे संपूर्ण ह्या तिन्ही गोष्टी एकमेकाशी अशा निगडीत आहे, म्हणून त्यालासुद्धा अतिशय महत्त्व द्यायला पाहिजे. आणि सहकारी संस्थेमध्ये हे तेव्हाच घडते जेव्हा तो कर्मचारी अधिकारी प्रशिक्षित असेल. आणि म्हणून हे आपलं सहकार व्यवस्थापन पदविका किंवा पदवी जो शिक्षणक्रम आहे तो याच्यासाठी आहे. म्हणजे त्याचा मूळ उद्देश आता तुमच्या लक्षात आला असेल की आपण हे संपूर्ण कशासाठी करतो आहोत. नंतर ऑफिस मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाची. आपण पाहतोच की एखादं ऑफिस घेतो किंवा स्वतः बांधतो, इमारत बांधतो किंवा भाड्यानं घेतो, तर तिथं आपण काय करतो आहे, चेअरमन सांगते नाही इथं माझी खुर्ची टाक, तो अधिकारी सांगते इथं माझी खुर्ची टाक, कर्मचाऱ्यांना नाही इथं कॉम्प्युटर बसव, असं नसते. आता सेवक व्यवस्थापन कसं आहे की त्याचं डिझाईन, त्याची रचना, ते अप्रूव्ह करणे, तुम्हाला कमीत कमी जागेमध्ये कसं जास्तीत जास्त बसता येतील, कसं जास्त आपल्याला त्या जागेचा उपयोग करता येईल, मग त्या ठिकाणी सर्व सुविधा असणे, म्हणजे जसं ऑफिस म्हटलं म्हणजे जसं युरिनल आहे, बाथरूम आहे किंवा स्वच्छता आहे, पिण्याचं पाणी आहे, कोल्ड वॉटर आहे, उष्णता असेल तर आपण त्याच्या ठिकाणी AC लावले, कूलर लावले, हे नाही लाव, तर या संबंधीचे संपूर्ण आजही आपण बघतो कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आम्ही जातो केव्हाही, तर ग्राहकांची काउंटरवर खूप गर्दी असते पण पंखा चालू नसते, AC लावलेला नसतो, पण ऑफिसर आतमध्ये जे बसलेले असतात ते मात्र AC किंवा कूलरमध्ये आमच्या विदर्भामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो. तर ही भावना नसायला पाहिजे त्याच्यामध्ये, कारण आपला मेन कोण आहे तर ग्राहक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, सभासद आपला महत्त्वाचा घटक आहे. म्हणून हे कार्यालयीन व्यवस्थापन करत असताना सुद्धा आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण कोणावर अन्याय करणार नाही ही भूमिका असायला पाहिजे. नंतर करस्पॉन्डन्स. आता तर ठीक आहे, आता आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आहो, पत्रव्यवहार बराचसा आपण ईमेलनी करतो किंवा आपले ते काय ईमेल ID असतात आपले, त्याच्यावर आपल्याला एक दोन ओळी चाललं की आपण समजून जातो. आउटवर्ड नंबर नाही, जावक नंबर नाही, पूर्वीसारखं वह्यामध्ये लिहिणं नाही, संपूर्ण आपल्याला कॉम्प्युटरवर काय ईमेल आले आपण पाहू शकतो, आपल्याला काय पाठवायचं त्याच्यावर लगेच एक सेकंदाचं आता हे काम झालेलं आहे. पत्र लिहा, टाईप करा, मग ते त्याला लिफाफ्यावर पत्ता लिहा, पोस्टेज लावा, पाकिटात टाका, ते 10 दिवसानं मिळेल, मिळणार नाही, तर या गोष्टी आता बऱ्याचशा कमी झाल्या. म्हणजे काही संस्थांमध्ये असेलही, परंतु अर्थात काही काही व्यवहार हे करस्पॉन्डन्स जे आहे ते तुम्हाला लेखी स्वरूपातही असणं आवश्यक असते. उदाहरणार्थ फायनान्शियल मॅटर आहे किंवा आणखी काही आहे, तर कदाचित कॉम्प्युटरवरून ते डिलीट होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं आपल्याला ते कळत नाही, तर कधीकधी मॅन्युअलसुद्धा आपल्याला रेकॉर्ड ठेवावे लागतात, हे महत्त्वाचं आहे. नुसतंच आपल्याला कॉम्प्युटरवर चालणार नाही, तर हाही भाग याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, तर तो आपण त्याच्यामध्ये बघितला पाहिजे. नंतर सहकारी संस्थांच्या सभा मीटिंग्सवर येतो. एक म्हणजे प्रथम आपण पहिली साधारण सभा घेतो, ज्याला आपण फर्स्ट ॲन्युअल मीटिंग म्हणतो ती, कारण संस्था नोंदणी झाल्यावर एकदम पहिले सभा घ्यावी लागतात, त्याला आपण पहिली साधारण सभा म्हणतो. मग त्याच्यामध्ये नंतर येते आपली संचालक मंडळाच्या सभा, हे आपण दर 3 महिन्यानं घेतो, कधी 2 महिन्यानं घेतो, आपले जे ऑफिसचे काही विषय असतात संस्थेचे ते आपण त्याच्यासमोर ठेवतो, त्याच्यावर चर्चा करतो, सभासद आपलं मत देतात, कधी फेटाळतात, कधी नवीन विषय मांडायला लावतात, हे सर्व त्याच्यामध्ये त्याचं हे महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सभेमध्ये काय असते की सभा घेत असताना तुम्हाला जी विषय पत्रिका आपण तयार करतो त्या प्रत्येक विषयाचं नोटिंग आपण संचालक मंडळांना दिलं पाहिजे.
नुसतंच विषयपत्रिका देऊन चालत नाही, तर त्याच्यामध्ये ते समजा नोकर भरती करणे आहे, मान्यता देण्यात यावी. हो, नोकर भरती करणे आहे, ठीक आहे, पण त्याच्यात तुम्हाला काय आहे, सध्याचा स्टाफ किती आहे तुमच्याजवळ, आवश्यकता काय आहे, कशाची आहे, मग त्याला अप्रूव्हल घेतलं आहे का नोकर भरतीचं, अनेक अशा गोष्टी हे आपण पाहत नाही. किंवा तो ऑफिसर जो असतो तोही सुद्धा आपल्या नजरेसमोर आणत नाही. म्हणून हे ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात सहकारी संस्थांमध्ये, हे आपण असं बघितलं पाहिजे. म्हणून त्या त्याच्यामध्ये आपण वार्षिक साधारण सभा, विशेष साधारण सभा आहे. जर एकदम काही एखादी नवीन दुरुस्ती करायची असेल आपल्याला पोटनियमामध्ये आणि शासनाने आदेश दिले असेल, नाही बा आता हे 97 घटना दुरुस्ती झालेली आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला ह्या दुरुस्त्या कराव्याच लागेल, तर त्याला तुम्हाला टाळून चालता येणार नाही. ते लगेच तुम्हाला त्याच्यासाठी आधी जरी सभा झाली असेल तरी दुसरी विशेष साधारण सभा घेऊन ते विषय तुम्हाला मंजुरीसाठी ठेवावं लागतात. त्याच्यात पोटनियम दुरुस्ती असते, काही शासनाचे आदेश असतात, याप्रमाणे ते सर्व तुम्हाला सभेचे जे विषय असेल त्याची मांडणी करावी लागतात. आणि सांगितलं त्याप्रमाणे ते विषयाच्या अनुषंगाने जे काही नोट असेल, टिपण असेल, ते मात्र तुम्हाला देणं आवश्यक आहे. म्हणजे संचालक मंडळाला ते कळते, नाहीतर काय होतं, आपण विषय बांधून देतो आणि मग संचालकाला ते काही विषयाचं भान राहत नाही, त्याला समजतही नाही कशाचा विषय आहे, तो आपल्या इकडे हात वर करून मान्य मान्य करतो. तर तसं नाही, तर प्रत्येक विषयाचं हे टिपण दिलंच पाहिजे, म्हणजे त्याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे चर्चा करता येते. नंतर दोनच घटक राहिले आता आपले, एक सभा संचालन, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सभा संचालन करत असताना कुठल्याही प्रकारचं पाल्लाडिक ते होणार नाही याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. विषयानुरूप त्याची मांडणी असायला पाहिजे, काय आहे बा पुढचा विषय काय आहे आणि का आम्ही आज तुमच्या समोर ठेवतो, त्याचं एक मिनिटामध्ये विश्लेषण करून ते लगेच तुम. म्हणजे सभा संचालनाला अतिशय महत्त्वाचं आहे. सभा संचालन करणारा त्याच्यामध्ये बहुश्रुतता पाहिजे, लगेच काही एखादा प्रश्न आला तर त्याचं त्याला उत्तरही देता आलं पाहिजे. हो, म्हणजे इतका तो बहुश्रुत पाहिजे. नुसतंच आपण सभा संचालन करतो आणि काहीतरी भाव मारून घेतो आणि लाऊडस्पीकरवर जास्त वेळ घेतो आणि मग माझं कसं झालं कसं झालं म्हणून वाहवा मिळत, ते तो भाग याच्यामध्ये नसावा. बिलकुल डायरेक्ट आपलं ठीक आहे. सभा संचालन म्हणजे बिलकुल तो विषय किंवा विषय पत्रिका मांडत असताना सुद्धा त्या विषयाचं आकलन त्या जो संचालन करतो त्याच्याकडून त्याला झालं पाहिजे, त्याचं समाधान झालं पाहिजे. म्हणजे आपले विषय सभेमध्ये आपली चर्चा जास्त होतही नाही, म्हणजे अनेक मग बाकी याला फाटे फुटत नाही, विषयावर बरोबर अशी चर्चा झाली. म्हणून ते त्याच्यावर ते त्याच्यातमध्ये ते नेतृत्व गुण असावे, ती कसोटी असावी, कार्य तत्परता असावी, ह्या सर्व गोष्टी त्याच्याशी निगडीत असतात. आणि शेवटी आहे ते सभा वृत्तांत, म्हणजे ते लिहिण्यासंबंधी. आता आपण आजकाल ते सभा झाली की कॉम्प्युटर, पण याच्यामध्ये धोका असा असतो की सभेचे प्रोसिडिंग हे लिखित पाहिजे, लिहिलंच पाहिजे ते. म्हणजे जेव्हा आपण सभेमध्ये बसतो किंवा एखादा सेक्रेटरी वृत्तांत घेत असतो, सभेचा सचिव, सभा चालू असते तो लिहितो कच्चं आपलं टिपण आणि मग त्याप्रमाणे तो अजेंडा लिहितो, तर ते जे कच्चं टिपण असते ते महत्त्वाचं असते. अमुक संचालक काय बोलले बा अमुक विषयावर, दुसरा काय बोलला, तिसरा काय बोलला, म्हणजे हे आपली त्याच्यामध्ये. किंवा आजकाल मी बघितलं आहे की मोठमोठ्या संस्थांमध्ये जे आपण त्याला हे म्हणतो ना टेप करून ठेवल्या जातात, म्हणजे चर्चा सभेची, तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. मग ते आपल्याला तुम्हाला मी असं बोललोच नाही, मग असं म्हटलंच नव्हतं मी, मग माझी या विषयाला मान्यताच नव्हती, हे प्रश्न त्याच्यातून टाळता येतात. म्हणजे लिखित स्वरूपात आपण घेतो, कधी कधी त्याचं टेपसुद्धा ठेवतो आणि त्या टेपप्रमाणे मग आपण नंतर मग ते प्रोसिडिंग लिहून काढतो विषयवार, मग लिहितो ते. म्हणजे सभा वृत्तांत आणि मिनिट बुक याच्यामध्ये फरक केला पाहिजे, ते लोकांना कळत नाही. मिनिट बुक आणि सभा वृत्तांत याच्यात फरक आहे. मिनिट बुक म्हणजे कसं की आपण जे संचालक असतो ना ते बसलेलं असतो आणि चर्चा चालू असते, मिनिट टू मिनिट चर्चा असते, ती आपण कच्चं टिपण तेच म्हटलं, ते प्रोसिडिंगवर तो सचिव लिहून घेत असतो मिनिट टू, त्याला म्हणतो आपण मिनिट बुक. ते मिनिट बुक झालं एक, हे तुमचं बाजूला, म्हणजे जी काय त्या 2 तासामध्ये चर्चा झाली असेल ती आपण याच्यामध्ये कच्चं टिपण त्याच्यामध्ये तयार करतो आणि मग त्या आधारे आपण प्रोसिडिंग तयार करतो. कोण काय म्हणून ते पक्क प्रोसिडिंग झालं, ते पुढच्या सभेमध्ये मान्य करून घ्यावं लागते. तर हे झालं सभेचं प्रोसिडिंग आणि मिनिट बुकातला फरक. लोकांना हे कळत नाही का मिनिट बुक काय तेच म्हणतात ती प्रोसिडिंग आहे, असं नसते ते. त्याच्यामध्ये तो हा मुळात हा फरक आहे. म्हणून हा हे जे दुसरं आपण याच्यामध्ये एक व्यवस्थापन शास्त्रावरचे हे जे दोन पुस्तकं आपण 219 याच्यावर जो आपण आता विषयवार अशी आणि घटकवाईज जी मांडणी केलेली आहे याच्यामध्ये जे घटक दिलेले आहेत आपण या एकूण ह्या पुस्तकामध्ये व्यवस्थापनाच्या, तर एकूण पहिल्या पुस्तकामध्ये 12 घटक आहे, त्याच्यामध्ये अर्थात ती 14 आपण कार्य टाकलेली आहे, ती कार्य त्याच्यामध्ये टाकली आहे. आणि दुसऱ्या पुस्तकामध्ये आपलं अंतर्गत जे आहे ऑफिस मॅनेजमेंट आहे, कार्यालयीन व्यवस्थापन आहे, मिटिंग्ज आहे, वित्तीय व्यवस्थापन आहे, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणून हे दुसऱ्या पुस्तकामध्ये हा भाग गेला आहे. जो सहकारी संस्थेशी संबंधित आहे त्याला ह्या संपूर्ण गोष्टी आता मी जरी हा उहापोह केला तरी त्याच्या लगेच लक्षात येईल नाही बा हे बरोबर आहे, म्हणजे सांगितलेलं आहे बरोबर आहे. तर हा एक महत्त्वाचा भाग विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पुस्तकं आपण नेहमी वाचन केलं पाहिजे आणि पुस्तकही जवळ बाळगली पाहिजे संस्थेत काम करताना, एवढंच माझं सांगणं आहे.